नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकारान फोंडे वेंचणुकेची आचारसंहिता आनी येवपी नगरपालिका वेंचणुकां खातीर अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळा खातीर स्थगीत केला. कर्नाटकी कवी एचएम पेर्नाळ हांकां साहित्य अकादमी पुरस्कार फावो जाला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत फाल्यां 17 मार्चाक देशाचे आदले संरक्षण मंत्री आनी गोंयचे आदले मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांकां तांच्या पुण्यतिथी निमतान मिरामारच्या तांच्या स्मृतीथळार फुलाहार घालून आर्गां ओंपतले. गोवा हिंदी अकादमीन राज्यांतल्या उच्च माध्यमीक आनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यां खातीर कला आविश्कार महोत्सव घडोवन हाडला. आतां पुराय खबरो. फोंडे मतदारसंघात जावपा आशिल्ल्या पोटवेंचणुकेची आचारसंहिता आनी येवपी नगरपालिका वेंचणुका खातीर गोंय सरकारान अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळा खातीर स्थगीत केला. सरकारान वोट ऑन अकाउंटा बदला पुराय राज्याचो अर्थसंकल्प मंजूर करपाचो निर्णय घेतलो. 27 मार्च मेरेन जावपी विधानसभेचें कामकाज फकत 7 बसका जाले उपरांत आयज स्थगीत केले. 6 मार्चाक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी 2026-27 अर्थीक वर्साचो अर्थसंकल्प सादर करून अधिवेशन सुरू जाल्ले. वट्ट 538 तारांकीत आनी 2318 अतारांकीत प्रस्न विधानसभे मुखार दवरल्यात अशी म्हायती सभापती गणेश गांवकर हांणी दिली. तातूंतल्या 20 तारांकीत प्रस्नांक सभाघराच्या कामकाजा वेळार जाप दिली जाल्यार उरिल्ल्या 518 तारांकीत प्रस्नांक आनी 900 अतारांकीत प्रस्नांक बरयल्ली जाप दिली. फोंडे पोटवेंचणुके खातीर चालीक लायिल्ले आदर्श आचारसंहितेचे नदरेन हो निर्णय घेतला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. मजगतीं गोंय विधानसभेन आयज 30,194 कोटीचो राज्य अर्थसंकल्प संमत केलो. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाय हरकत उक्तावपा खातीर सभाघरांत रावले. अर्थसंकल्पीय मागणी मदल्या फकत सुमार 21% मागणीचेर चर्चा जाली जाल्यार सुमार 79% अनुदान मागण्यो चर्चेविणा पास जाल्यो अशें सभाघराच्या नदरेक तांणी हाडून दिले. आदले मुखेलमंत्री मनोहर पर्रीकारांच्या काळांत 2013 वर्सा केल्ले भशेन 4 महिने वोट ऑफ अकाउंट करपाचो मार्ग आपणावपाचो आनी उपरांत योग्य चर्चा जाल्या उपरांत पुराय अर्थसंकल्प संमत करचो असो उलो तांणी सरकाराक मारलो. हाका जाप दितना फुडारांत येवपी नगरपालिका वेंचणुकेक लागून आचारसंहिता बेगीन परतून लागू जावपाची शक्यताय आशिल्ल्यान सरकारान आतां पुराय अर्थसंकल्प संमत करपाचो निर्णय घेतला अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले.
कोण आमी इतक्याच खातीर घेयना, कारण येता ते म्युनिसिपालिटी इलेक्शन लागपाचे आसा. स्पीकर सर, ताजो परत कोड ऑफ कंडक्ट लागतलो. दीस इज अ इलेक्शन इयर. आमकां पळोवंक वचत जाल्यार हो डिसेंबर पर्यंतच टायम मेळटा. शेवटी जर डेव्हलपमेंटल वर्क, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटल वर्क जर कंप्लीट करतले आसत जाल्यार हे बजेट, पूर्ण बजेट पास करपाची गरज आसा. हांव माननीय सभासदांक रिक्वेस्ट करता की ते पूर्ण बजेट पास करचे आनी त्याच बरोबर की तांकां जर दिसता आसत आमी सेशन घेवचे ना अशें न्ही. स्पीकर सर, आमी सेशन घेतले. समवेअर इन द मंथ ऑफ ऑगस्ट ऑर सप्टेंबर आमी सेशन जे घेतले तेन्ना तांकां ऑपॉर्च्युनिटी आसा की तांच्यांनी जे आसा पळय न्हू ते रेज करपाक जाता. त्या खातीर आमी खंयसरूच कोणाचेर अन्याय करूंक ना.
विरोधी पक्षांच्या फुडाऱ्यांच्या निषेधा मदीं गोंय विधानसभेन आयज 30,194 कोटी राज्य अर्थसंकल्प संमत केलो. 15 खाजगी थाराव मांडपाक दिवंक नाशिल्ल्याच्या फाटभुंयेर विरोधी पक्षांतल्या आमदारांनी सभापतीच्या सामकार वचून निदर्शनां केली. हातूंत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार विजय सरदेसाय, एल्टन डिकोस्टा, कार्लोस फरेरा, विरेश बोरकार, क्रूज सिल्वा, व्हेन्झी विएगस हांचो आस्पाव आशिल्लो. आदेश दिवन लेगीत विरोधी पक्षांतले आमदार आयकनात तशेंच सभाघराच्या कामकाजांत आडमेळी हाडटात म्हूण सभापती गणेश गांवकर हांणी ह्या आमदारांक सभाघरांतल्यान भायर काडपाचो आदेश दिलो. सभाघरांतल्यान भायर काडना फुडें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी सरकार हुकूमशाय करता, गोंयकारांचे प्रस्न मांडपाक दिना असो आरोप केलो. नवी दिल्लीतल्या साहित्य अकादमी वतीन दिवपी पुरस्कार जाहीर जाल्ले आसून कोंकणी विभागातलो पुरस्कार पेर्नाळ उडपीच्या एचएम पेर्नाळ ह्या नांवान साहित्य बरोवपी कर्नाटकांतले कोंकणी कवी हेन्री एग्निशियस मेंडोसा हांच्या पुस्तकाक फावो जाला. कोंकणी काव्य रुपा आनी रुपका ह्या तांच्या कोंकणी कवितेवेल्या समिक्षात्मक पुस्तकाक आयज हो पुरस्कार जाहीर केला. कविता प्रकाशना वतीन हे पुस्तक प्रकाशीत केल्ले आसून ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत दामोदर मावजो हांची ह्या पुस्तकाक प्रस्तावना मेळ्ळ्या. एचएम पेर्नाळ हे कर्नाटकांतले नामनेचे कवी आसून आतां मेरेन तांचे 7 कविता झेले आनी हेर पुस्तकां प्रकाशीत जाल्यात. विश्व कोंकणी प्रतिष्ठानाचो विमला पै कविता पुरस्कार तशेंच कविता ट्रस्टाचो माथायस कुटुंब कविता पुरस्कार तांकां फावो जाला. पेरनाळ हे किटाळ डॉट कॉम ही कोंकणी वेबपत्रिकाय चलयतात आनी हे वेबपत्रिकेचे ते संपादकय जावन आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. देशाचे आदले संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांची पुण्यतिथी फाल्यां 17 मार्चाक मिरामारच्या त्यांच्या स्मृतीथळार पाळपात येतली. सकाळी 10:30 मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि हेर मानेस्त मिरामारच्या सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांच्या पुतळ्याक फुलाहाल घालतले आणि समाधीचेर फुलां घालून तांकां आर्गां ओंपतले. सगळ्या मानेस्तांसयत सरकारी सचिव, खाते प्रमुख आणि अधिकारी ह्या वेळार हाजीर रावतले. नीती आयोगाच्या वित्तीय भलायकी निर्देशांक 2026 पहिल्या 10 कामगिरी करपी राज्यांमदी गोंय दुसऱ्या क्रमांकाचेर आसा ते विशीं मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज सांगले.
गोवा हॅज बीन रँक सेकंड इन द कंट्री इन द लास्ट फिजिकल हेल्थ इंडेक्स रिपोर्ट 2026 विच इज पब्लिश्ड बाय द नीती आयोग. इट कॅन बी ऑब्झर्व फ्रॉम दिस रिपोर्ट that the state is performing well on the fiscal parameter across the country despite of having the limited resource base.
गोवा हिंदी अकादमीन राज्यातल्या उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांखातीर कला आविष्कार महोत्सव घडून हाडला. कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान जावपी ह्या सर्तीत राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्हडा संख्येन वाटेकार जावचे अशें आयोजकांनी मागला. हो कला आविष्कार सर्ती 27 मार्चाक इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभाघरात सकाळी 9:30 ते 5:30 चलतल्यो. लोकगीत समूह गायन, देशभक्तीपर समूह गीत गायन, बॉलिवूड लोकनाच समूह सर्त, हिंदी लघुनाटक सर्त आणि मोनोलॉग अशा वेगवेगळ्या सर्तींनी वाटेकार जाऊक राज्यातल्या उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांनी 20 मार्च आपले अर्ज गोवा हिंदी अकादमी कार्यालयात सादर करचे अशें मागला. घर खात्यान स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक सरकारी नोकरी दिवपाच्या येवजणे खाला नोकरे खातीर नोंदणी करपाक निमाणी संद जाहीर केल्या. घर खात्यान 2013 स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक सरकारी नोकरी दिवपाची येवजण अधिसूचित केल्ली. ह्या येवजणे खाला नोंदणी केल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पात्र भुरग्यांक विविध सरकारी खात्यांनी नोकऱ्यो दिल्यात. पूण अशें नदरेक आयला की कांय स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांनी कांय कारणाक लागून ह्या येवजणे खाला नोंदणी केल्ली ना. ते खातीर अशा सगळ्या भुरग्यांनी ह्या येवजणे खाला नोंदणी करपाचो अर्ज मेळोवपा खातीर बापायच्या वा आवयच्या स्वातंत्र्य सैनीक दाखल्यासयत 17 ते 31 मार्च 2026 घर खाते सचिवालय परवरी हांगा संपर्क करचो. मुस्ती उपरांत आयिल्ले अर्ज स्विकारचे नात आनी ह्या येवजणे खाला नोंदणी करपाक ही निमाणी संद आसतली. हवामान. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडात चड तापमान 33° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 23.5° सेल्सियस नोंद जाला. खेळ. गोवा रेलिगेशन लीग फुटबॉल सर्तीत गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान विदेश 11 पंगडाचेर 2-1 अशें जैत जोडले. आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोय सरकारान फोंडे पोटवेंचणुकेची आचारसंहिता आणि येवपी नगरपालिका वेंचणुके खातीर बजेट अधिवेशन अनिश्चित काळा खातीर स्थगीत केला. कर्नाटकी कवी एचएम पेरनाळ हांकां साहित्य अकादमी पुरस्कार फावो जाला. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत फाल्यां 17 मार्चाक देशातले आदले संरक्षण मंत्री आणि गोयचे आदले मुख्यमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांकां तांच्या पुण्यतिथी निमतान मिरामारच्या तांच्या स्मृतीथळार फुलाहार घालून आर्गां ओंपतले. गोवा हिंदी अकादमीन राज्यातल्या उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांखातीर कला आविष्कार महोत्सव घडून हाडला. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.